आकाशवाणी मुंबई। कौस्तुभ पटाईत राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। विकसित भारताच्या उद्दिष्टासाठी अथक परिश्रम करण्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं नागरी सेवेतल्या अधिकाऱ्यांना आवाहन। नागरी सेवा दिनानिमित्त नाशिकच्या जिल्हाधिकाऱ्यांचा पुरस्कार देऊन गौरव। प्रशासकीय अधिकाऱ्यांना लोकाभिमुख होण्याचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा सल्ला। शेअर बाजारात सलग 5व्या सत्रात जोरदार तेजी। सोनं चांदी 1 लाखाच्या उंबरठ्यावर। आणि पोप फ्रान्सिस यांचं व्हॅटिकन सिटीमध्ये निधन। सरकारच्या धोरणांचा दूरगामी परिणाम होणार असल्यानं विकसित भारताच्या उद्दिष्टासाठी अथक परिश्रम करण्याचं आवाहन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी नागरी सेवेतल्या अधिकाऱ्यांना केलं आहे। नागरी सेवा दिनानिमित्त आज दिल्लीत विज्ञान भवन इथं आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते। केवळ नशिबाच्या जोरावर कष्ट न करता यश मिळत नसतं। बदलत्या काळाचा वेग लक्षात घेऊन तंत्रज्ञानाच्या आधारे विकासाच्या संधी निर्माण केल्या पाहिजेत असं ते म्हणाले। गेल्या 10 वर्षात देशानं विविध विकास कार्यक्रमांच्या माध्यमातून केलेल्या प्रगतीची उदाहरणं मोदी यांनी दिली।
पिछले 10 सालों में भारत ने कई ट्रांसफॉर्मेटिव बदलाव करके दिखाए हैं। उपलब्धियों की नई ऊंचाई को छुआ है। भारत आज सिर्फ ग्रोथ की वजह से नहीं जाना जा रहा, बल्कि गवर्नेंस, ट्रांसपेरेंसी और इनोवेशन के बेंचमार्क आज भारत सेट कर रहा। G20 प्रेसिडेंसी भी इसका एक उदाहरण है।
पीडित आणि वंचितांबद्दल सहानुभूतीचा दृष्टिकोन ठेवून सर्वांना सामावून घेणारा विकास घडवावा असा सल्ला त्यांनी नागरी सेवा अधिकाऱ्यांना दिला। प्रशासनातल्या उत्कृष्ट कामगिरीसाठीचे प्रधानमंत्री उत्कृष्ट प्रशासन पुरस्कार यावेळी प्रधानमंत्र्यांच्या हस्ते 16 अधिकाऱ्यांना देण्यात आले। समग्र जिल्हा विकास, आकांक्षित खंड विकास कार्यक्रम आणि नवोन्मेष अशा 3 विभागात मिळून आलेल्या 1588 प्रवेशिकांमधून हे 16 पुरस्कार देण्यात आले। स्मृतिचिन्ह, मानपत्र आणि 20 लाख रुपयांचं रोख पारितोषिक असं पुरस्काराचं स्वरूप आहे। समग्र जिल्हा विकास गटात 2023 या वर्षाकरता नाशिकचे जिल्हाधिकारी जलज शर्मा यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला। केंद्र सरकारच्या विविध 12 योजनांच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी हा पुरस्कार देण्यात आला। विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री जितेंद्र सिंह, प्रधानमंत्र्यांचे प्रधान सचिव शक्तिकांत दास आणि प्रशासकीय सेवेतले वरिष्ठ अधिकारी या कार्यक्रमाला उपस्थित होते। प्रशासकीय अधिकाऱ्यांनी लोकाभिमुख असणं महत्वाचं आहे। लोकांच्या आशा आकांक्षा पूर्ण करणं हे प्रशासनाचं कर्तव्य आहे असं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं। नागरी सेवा दिनानिमित्त मुंबईत आयोजित कार्यक्रमात ते आज बोलत होते। प्रशासकीय सेवेत महाराष्ट्र देशात अग्रणी असून राज्यातली प्रशासकीय सेवा प्रगतीशील आहे। प्रशासकीय अधिकाऱ्यांमध्ये प्रचंड क्षमता आहे। राज्यात झालेल्या परिवर्तनाचं श्रेय अधिकाऱ्यांनाच जातं असं मुख्यमंत्री म्हणाले।
आज महाराष्ट्रामध्ये आपल्याला जे काही ट्रान्सफॉर्मेटिव्ह वर्क दिसतंय याचं खरं श्रेय जर कोणाला असेल तर ते महाराष्ट्रातल्या सगळ्या आमच्या अधिकाऱ्यांना आहेत की ज्यांनी अतिशय कष्ट या संदर्भात घेतले आणि वेगवेगळ्या प्रकारच्या योजना या ठिकाणी आणल्या, वेगवेगळ्या प्रकारच्या कार्यपद्धती तयार केल्या, त्या कार्यपद्धती रुळतील असा प्रयत्न केला आणि त्यातनं आपण विकासाकडे जातो हे आपल्या सगळ्यांना लक्षात होतं।
अनेक अधिकाऱ्यांसोबत काम करताना आपल्याला खूप शिकायला मिळालं। प्रशासक म्हणून आपला अनुभव समृद्ध झाला अशी भावना मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली। प्रशासकीय अधिकाऱ्यांनी काळानुसार तंत्रज्ञानाचा स्वीकार करणं गरजेचं आहे असंही मुख्यमंत्री म्हणाले। यावेळी राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता अभियान आणि स्पर्धेतल्या गुणवंत अधिकाऱ्यांना मुख्यमंत्र्यांच्या हस्ते बक्षीस प्रदान करण्यात आलं। केंद्रीय बंदरे, नौकानयन आणि जलवाहतूक मंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी मुंबईतल्या नव्या इंटरनॅशनल क्रूज टर्मिनलवरून वाहतूक सेवेला आज सुरुवात केली। दिवसाला 10,000 आणि वर्षाला 10 लाख प्रवासी वाहतूक करण्याची या टर्मिनलची क्षमता आहे। देशातलं हे सर्वात मोठं जागतिक दर्जाचं क्रूज टर्मिनल आहे। बंदर आधारित संपन्नतेचं आव्हान प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे। त्याचाच एक भाग म्हणून भारताला जगातलं आघाडीचं क्रूज टर्मिनल करण्याचा उद्देश असल्याचं ते म्हणाले। मुंबई पोर्ट ट्रस्टमधल्या व्हिक्टोरिया डॉकमध्ये असलेल्या नूतनीकरण केलेल्या अग्निशमन स्मारकाच्या उद्घाटनासह इतर काही प्रकल्पांचं लोकार्पण त्यांनी केलं। सर्वांनी आपल्या यकृताची काळजी घ्यावी, नियमित तपासणी करून घ्यावी, तसंच निरोगी जीवनशैली अंगीकारावी असं आवाहन केंद्रीय आरोग्यमंत्री JP नड्डा यांनी केलं आहे। यकृत आरोग्य प्रतिज्ञा समारंभात ते आज नवी दिल्लीत बोलत होते. यकृत निरोगी नसेल तर संपूर्ण शरीराला त्याचा त्रास भोगावा लागतो. यकृत निरोगी नसेल तर मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयविकार तसंच कर्करोगाचाही धोका उद्भवू शकतो असं नड्डा म्हणाले. वारंवार निवडणुकांमध्ये पराभव झाल्यानं राहुल गांधी यांच्या मनावर परिणाम झालाय, त्यामुळे ते मतदान प्रक्रिया आणि मतदार यादीवर संशय निर्माण करत आहेत अशी टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. ते आज मुंबईत बातमीदारांशी बोलत होते. राहुल गांधी यांनी अमेरिका दौऱ्यात काल संध्याकाळी तिथल्या भारतीय समुदायाला संबोधित करताना महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत निवडणूक आयोगानं तडजोड केल्याचा तसंच व्यवस्थेत मोठी त्रुटी असल्याचा आरोप केला. त्यावेळी त्यांनी या निवडणुकीतल्या मतदानाची विशिष्ट आकडेवारी दिली, त्यावर फडणवीस यांनी टीकास्त्र सोडलं. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईची सर्व बातमीपत्रं www.newsonair.gov.in या आमच्या संकेतस्थळावर ऐकू शकता. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. पश्चिम बंगालमध्ये मुर्शिदाबाद इथं निमलष्करी दल तैनात करण्याची मागणी करणाऱ्या याचिकेवर कोणतेही आदेश द्यायला आज सर्वोच्च न्यायालयानं नकार दिला. मुर्शिदाबादमध्ये वक्फ कायद्यावरून उसळलेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर तिथं तातडीनं कलम 355 लागू करून निमलष्करी दल तैनात करावं असा अर्ज न्यायमूर्ती भूषण गवई आणि न्यायमूर्ती ऑगस्टिन मसीह यांच्या पीठासमोर सुनावणीला आला होता. त्यावर न्यायालय सरकारच्या कामकाजात हस्तक्षेप करत असल्याचा आरोप आधीच होत आहे, त्यात आपण भर घालू इच्छित नाही अशी टिप्पणी न्यायमूर्ती गवई यांनी केली. देशातल्या शेअर बाजारात आज सलग 5व्या दिवशी तेजी दिसून आली. बँकिंग, आयटी, तेल आणि वायू क्षेत्रातले समभाग वधारल्यानं सेन्सेक्स 855 अंकांची वाढ होऊन दिवसअखेर 79,409 अंकांवर बंद झाला. निफ्टीमध्ये 274 अंकांची भर पडून दिवसअखेर तो 24,126 अंकांवर स्थिरावला. मुंबई शेअर बाजारातल्या सूचीबद्ध कंपन्यांच्या बाजार भांडवलानं 5 अब्ज अमेरिकन डॉलरचा टप्पा पार केल्यानं बाजारात तेजीचं वातावरण पुन्हा पसरलं असं विश्लेषकांनी सांगितलं. याआधी 20 जानेवारीला बाजार भांडवल 5 अब्ज डॉलरच्या पातळीवर पोहोचलं होतं, मात्र 28 फेब्रुवारीला आलेल्या मंदीनं भांडवलात मोठी घसरण झाली होती. सोन्या चांदीचे दर आज 1 लाखाच्या उंबरठ्यावर पोहोचले. मुंबईच्या बाजारपेठेत 24 कॅरेट सोनं तोड्यामागे 1,750 रुपयांनी महाग होऊन 99,570 रुपयांवर पोहोचलं. 22 कॅरेट सोनं 97,180 रुपयांना एक तोळा मिळत होतं, तर 1 किलो चांदीसाठी 99,000 अधिक रुपये मोजावे लागत होते. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्यापासून 2 दिवसांच्या सौदी अरेबियाच्या दौऱ्यावर जाणार असून उद्या ते जेद्दाह इथं पोहोचतील. गेल्या 40 वर्षांमध्ये जेद्दाह या सौदी अरेबियातल्या आर्थिक महत्वाच्या शहराला भारताचे प्रधानमंत्री प्रथमच भेट देणार आहेत. कॅथोलिक ख्रिस्ती पंथाचे मुख्य धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांचं आज व्हॅटिकन सिटीत निधन झालं. ते 88 वर्षांचे होते. गेले काही आठवडे ते गंभीररित्या आजारी होते. 12 वर्षांच्या कार्यकाळात पोप फ्रान्सिस यांनी कॅथोलिक चर्चला नवीन रूप दिलं. गरिबांचे कैवारी म्हणून ते ओळखले जात. पोप फ्रान्सिस यांच्या कार्यकाळाचा संक्षिप्त आढावा घेणारा वृत्तांत आता ऐकूया.
पोप म्हणून निवड झालेली व्यक्ती आजन्म या पदावर राहते, मात्र 12 फेब्रुवारी 2013 हा दिवस वेगळा सूर्य घेऊन उगवला. तत्कालीन पोप बेनेडिक्ट 16 यांनी आपण चालू महिन्याच्या शेवटी पोप पदाचा राजीनामा देत असल्याचं तडकाफडकी जाहीर केलं. व्हॅटिकन सिटीत पोप पदाच्या 600 वर्षांच्या इतिहासातला हा पहिलाच राजीनामा. त्यानंतर पुढचा पोप निवडण्याची प्रक्रिया तातडीनं सुरू झाली आणि निवड समितीनं होर्हे मारिओ बेर्गेलिओ यांची 266 पोप म्हणून निवड केली. व्हॅटिकन चर्चचा हा निर्णय देखील ऐतिहासिक ठरला, कारण पोपपदी निवड झालेले हे पहिलेच अमेरिकी नागरिक होते. 13 मार्च 2013 रोजी होर्हे मारिओ बेर्गेलिओ यांनी पोप फ्रान्सिस या नावासह पोप पदाची सूत्र स्वीकारली. 2022 त्यांनी कॅनडाला दिलेल्या भेटीत चर्च कडून गेल्या शतकात तिथल्या स्थानिकांवर विशेषतः बालकांवर झालेल्या अनन्वित अत्याचाराबद्दल माफी मागितली. दुःखितांचे कैवारी अशी त्यांची असलेली ओळख यानंतर अधिकच दृढ झाली. आकाशवाणी बातम्यांसाठी हर्षवर्धन दीक्षित, छत्रपती संभाजीनगर.
अमेरिकेचे उपाध्यक्ष JD Vance आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्यात नवी दिल्लीत बैठक सुरू आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. विकसित भारताच्या उद्दिष्टासाठी अथक परिश्रम करण्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं नागरी सेवेतल्या अधिकाऱ्यांना आवाहन. नागरी सेवा दिनानिमित्त नाशिकच्या जिल्हाधिकाऱ्यांचा पुरस्कार देऊन गौरव. प्रशासकीय अधिकाऱ्यांना लोकाभिमुख होण्याचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा सल्ला. शेअर बाजारात सलग 5व्या सत्रात जोरदार तेजी. सोनं चांदी 1 लाखाच्या उंबरठ्यावर आणि पोप फ्रान्सिस यांचं व्हॅटिकन सिटीमध्ये निधन. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.